सापखान्याच्या खेळ्यामधुनी उमटले हो विचार। बत्तीसला आले जांभेकरांचे दर्पण, लोकहिताला पत्रकारिता झाली इथे हो अर्पण। विधवा पुनर्विवाह सारख्या सामाजिक चळवळी वाढल्याच पाहिजे। कुंटे यांचे प्रभाकर, रानड्यांचे ज्ञान प्रकाश, साहित्यिक अन सेनान्यांचे हेच मुक्त आकाश।
ज्योतिरावांनी ज्योतिरावांनी जाविली वाट, काढूनी दीन बंधू।
सत्यशोधक विचार येथे लागला छान नांदू।
मानवाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा ज्योती म्हणे।
टिळकांची गर्जना केसरी, ओ टिळकांची गर्जना केसरी, साथ आगरकरांची, हातातली ही पत्रे म्हणजे मशाल स्वातंत्र्याची। अक्षर ओळख नसली तरीही विचार भेटत होते, ओळींमधूनी स्वतंत्रतेचे शब्दच भेटत होते, शब्दच भेटत होते। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? भीमरावांचे मूक नायक, अस्मितेचा लढा, त्या शिदोरीवर वाढल्या पुढच्या साऱ्या पिढ्या। हातांना हिम्मत होती, शब्दांना किंमत होती, लेखणीच होती तेव्हा एक तलवार दुधारी।
बारी बारी बातमीची बारी, बारी बारी बातमीची बारी, बारी बारी बातमीची बारी, बारी बारी बातमीची बारी।
नवा काळ अन सकाळ आले,
विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी।
नवा काळ अन सकाळ आले, घेऊन पर्व नवे, बातम्या सवे सुरू झाले, सदर ही हवे हवे।
विठ्ठल 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 विठ्ठल
निघू लागल्या वेगवेगळ्या शहरी, दिवस पाळी रात्र पाळी सुरू आठ ही प्रहरी।
ओ ताजा ताजा बातम्यांनी नटले पहिले पान, हळू हळू मग जाहिरातींनी खेचून नेला मान।
विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी।
तरी कधी जागता पहाराच हा, कधी थेट आरसा, निर्भीडतेचा जपला कोणी अतो नात वारसा।
हो चौथा खांब लोकशाहीचा बळकट मोठा झाला,
चौथा खांब लोकशाहीचा बळकट मोठा झाला।
त्यावरी रोज पडे हा क्षणा क्षणाला घाला।
जसा वाढला व्याप देवा, सुरू झाला ताप देवा, जीव घेण्या स्पर्धेचा लागला हो शाप देवा।
खुर्ची तपसली माकड
वाकुनी कड चालली ही बातमी